फिलिपी करासपत्र अध्याय 3। बंधुजन हो, आता इतकेच सांगणे आहे की प्रभूमध्ये आनंद करा। अशा गोष्टी तुम्हास लिहिण्यास मी कंटाळा करीत नाही आणि त्या तुम्हास दृढ करणाऱ्या आहे। त्या कुत्र्यांविषयी सावध असा, त्या दुष्कर्म्यांविषयी सावध असा, केवळ दैहिक सुंता झालेल्या लोकांविषयी सावध असा, जे आपण देवाच्या आत्म्याने सेवा करणारे, ख्रिस्त येशू विषयी अभिमान बाळगणारे व देहावर भरोसा न ठेवणारे, ते आपण सुंता झालेलेच आहो। तरी देहावरही माझा भरोसा आहे। जर दुसऱ्या कोणाला देहावर भरोसा ठेवावा असे वाटते तर मला अधिक वाटणार। मी तर 8व्या दिवशी सुंता झालेला इस्रायल जातीचा, बन्यामीन वंशाचा, इब्रियांचा इब्री, नियमशास्त्र दृष्टीने परुषी, आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा, नियमशास्त्रातील नीतिमत्वांविषयी निर्दोष ठरलेला असा आहे। तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे। इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो। त्याच्यामुळे मी सर्व वस्तूंची हानी शोषिली आणि त्या केर कचरा अशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा आणि मी त्याच्या ठाई असलेले असे सापडावे। माझे नीतिमत्व नियमशास्त्राच्या योगे मिळालेले नाही, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने, म्हणजे देवापासून विश्वासाने मिळणारे नीतिमत्व असे आहे। हे अशासाठी की तो त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाचे भागीपण ही मी त्याच्या मरणाला अनुरूप होऊन समजून घ्यावी, म्हणजे मी कसे तरी मृतांचे पुनरुत्थान मिळवावे। मी इतक्यात मिळविले किंवा इतक्यात मी पूर्ण झालो असे म्हणत नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्या पाठीस लागत आहे। बंधुजन हो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात आणले असे मानित नाही, तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून ख्रिस्त येशू मध्ये देवाचे जे वरील पाचारण, त्या संबंधीचा पण जिंकण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे धावतो, हेच एक माझे काम आहे। तर जितके आपण प्रौढ आहो तितक्यांनी हाच भाव धरावा, आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी दुसरा भाव धरिला तरी देव तीही तुम्हाला प्रकट करील। इतकेच कि आपण ज्या नियमाने इतकी मजल मारली त्याच नियमाने पुढे चालावे। बंधुजन हो, तुम्ही सर्वजण माझे अनुकारी व्हा आणि आम्ही तुम्हास कित्ता घातल्याप्रमाणे जे चालतात त्याचकडे लक्ष असू द्या। कारण मी तुम्हास बहुत वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की पुष्कळ जण ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या वैऱ्यांप्रमाणे चालणारे आहेत। नाश हा त्यांचा शेवट, पोट हा त्यांचा देव आणि लाज हे त्यांचे गौरव आहे। त्यांचे चित्त पृथ्वीवरील गोष्टींवर असते, आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे। तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा असा येईल याची आपण वाट पाहतो। ज्या सामर्थ्याने तो सर्वच आपल्या स्वाधीन करावयास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे नीचावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील।